2000 FM, the many voices of multicultural Australia. Stand by for the next program. Broadcasting in Marathi.
नमस्कार श्रोते हो, आकाशवाणी सिडनीच्या 98.5 मेगाहर्ट्स रेडिओ 2 ट्रिपल हो या केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमात मी प्रीती पत्की आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करते. आज आहे मंगळवार दिनांक 25 जानेवारी 2022 अर्थात पौष कृष्ण सप्तमी शके 1943. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे व्यावसायिक प्रायोजक आहेत सेंट्रल कोस्ट पेस्ट कंट्रोल, ऐका टेक्नॉलॉजीज आणि सिद्धिक कन्व्हेन्सिंग. प्रायोजकांच्या आर्थिक सहाय्याबद्दल आकाशवाणी सिडनीकडून त्यांचे मनपूर्वक आभार. श्रोते हो, आकाशवाणी सिडनीचा हा कार्यक्रम आपण आकाशवाणी सिडनीच्या ॲपवरून लाईव्ह किंवा कधीही ऐकू शकता. त्याचप्रमाणे डाउनलोड करून शेअरही करू शकता. तेव्हा लगेचच गुगलच्या प्ले स्टोअरवरून किंवा ॲपलच्या ॲप स्टोअरवर जाऊन आकाशवाणी सिडनी असे सर्च करा आणि आजच ॲप डाउनलोड करा. ॲपबद्दलच्या आणि आजच्या कार्यक्रमाबद्दलच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये आपण प्रथम ऐकणार आहोत आपल्या प्रायोजकांचे संदेश, एक गाणे, त्यानंतर सिडनीहून सादर होणारे वृत्तविशेष आणि आपला मुख्य कार्यक्रम. आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये मला तांत्रिक सहाय्य केले आहे श्री अतुल जमदाडे यांनी, त्यांचे मनपूर्वक आभार. आपल्या आजच्या मुख्य कार्यक्रमामध्ये आपण संवाद साधणार आहोत थेट पुण्याहून श्री सुहास बोकील यांच्याशी. त्यांचा थोडक्यात परिचय. प्रल्हाद केशव अत्रे म्हणजेच आचार्य अत्रे हे सुहास काकांचे दैवत. वयाच्या 8व्या वर्षापासून अत्रे या व्यक्तिमत्वाने त्यांना भारावून टाकले होते. त्यांच्या साहित्याचे वाचन व संग्रह करायला त्यांनी सुरुवात केली. आचार्य अत्रेंबद्दल जी काही माहिती उपलब्ध होती ती त्यांनी जमवली आणि ती जमवूनच ते थांबले नाहीत. ते लोकांपर्यंत पोचवावी म्हणून लाख मोलाची ठेव या नावाने त्यांनी एक सुंदर प्रदर्शन भरवायला सुरुवात केली. त्यांच्या या आगळ्या वेगळ्या प्रवासाबद्दलच आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तर चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया.
कोणीतरी अशी पटापट गम्मत आम्हा सांगेल का या टाकी खाली दडलंय का या बरणी मागे
मंडळी. आपल्या घरात अनेक जीव जंतू आणि कीटक वावरत असतात. घरातल्या बॅकयार्डमधल्या पाण्याच्या टाकीखालचे स्पायडर्स असोत, टर्माइट असोत किंवा स्वयंपाकघरातल्या लोणच्याच्या बरणीमागचे कॉक्रोचेस यांचा नायनाट करण्यासाठी अगदी भरवशाचा उपाय म्हणजे सेंट्रल कोस्ट पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस. जनरल पेस्ट कंट्रोल, प्री परचेस पेस्ट अँड बिल्डिंग इन्स्पेक्शन, टर्माइट इन्स्पेक्शन, ट्रीटमेंट्स अँड केमिकल टॉपअप, डोमेस्टिक अँड कमर्शियल ट्रीटमेंट करता आजच संपर्क करा सर्जेराव पाटील आणि त्यांच्या टीमला. फोन नंबर आहे 0430-583-588 आणि आता सांगा कुठे आहेत ते उपद्रवी कीटक.
सांगा मंडळी, सांगा सांगा.
या पोल्युशन वर सोल्युशन पाहिजे रे.
ग्रीन ऑस्ट्रेलियासाठी आपली जबाबदारी उचलायची आहे का? अगं मग घरातच इलेक्ट्रिसिटी जनरेट करून वापर आणि एक्सेस ग्रीडला विकून टाक.
पण कसं?
एका टेक्नॉलॉजीच्या मदतीनं फक्त $2800 मध्ये 6.6 किलोवॅटची सोलर सिस्टीम बसवून
मग इलेक्ट्रिसिटी बिल्स
80% पर्यंत सेव्हिंग आणि सिस्टीम वर सबसिडी देखील.
तुमच्यासारखं माझ्या घराला होईल सूट.
अगं कस्टमाइज सोलर सिस्टीम हीच तर आयका टेक्नॉलॉजीची खासियत आहे ना.
आहेत तरी कोण हे आयका टेक्नॉलॉजी?
प्लीज माणसं संदीप चिखले आणि कुणाल भागवत नंबर पण घे 0409707707. ईमेल info@ayk.com.au.
आपल्या सर्व प्रॉपर्टी सेल अँड परचेस, बिझनेस सेल अँड परचेस, कमर्शियल लीज आणि अशा सर्व कन्व्हेयन्सिंग संदर्भातील योग्य सल्ला व मार्गदर्शन हवे असल्यास संपर्क करा सिद्धिक कन्व्हेयन्सिंगच्या सौ शिवानी लाड यांना. त्यांचा मोबाईल नंबर आहे 0406-333-121.
देहदेवाचे मंदिर, देहदेवाचे मंदिर, देहदेवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर हो, आत आत्मा परमेश्वर हो. देहदेवाचे मंदिर, देहदेवाचे मंदिर.
देव देहात देहात, देव देहात देहात, का हो जाता देवळात, हो का हो जाता देवळात. तुका सांगे मूढ जना, तुका सांगे मूढ जना, देही दे
आकाशवाणी सिडनीच्या सर्व रसिक श्रोत्यांकरिता सादर करीत आहे वृत्त विशेष. यात आपण ऐकणार आहात बातम्या आणि काही रंजक माहिती. सुरुवात करूया ताज्या घडामोडींपासून. न्यू साऊथ वेल्समध्ये दररोज नोंद होणाऱ्या करोनाबाधित रुग्णांचा आकडा काहीसा कमी झाला आहे. RAT म्हणजे रॅपिड अँटीजेन टेस्टचा निकाल नोंदवण्यास सक्तीचे केल्यावर जवळपास 1 लाखापर्यंत पोहोचलेला हा आकडा काल 15,000 आसपास होता. मात्र करोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या अजूनही लक्षणीय आहे. तसेच रुग्णालय व अतिदक्षता विभागात भरती होणाऱ्या रुग्णांच्या संख्येमुळे या यंत्रणेवर अजूनही ताण आहे. अतिदक्षता विभागाची गरज पडलेल्या रुग्णांपैकी 50% रुग्णांचे पूर्ण लसीकरण अजून झालेले नाही. त्यामुळे ज्यांनी लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेले नाहीत त्यांनी लवकरात लवकर लसींची सुरक्षा घ्यावी असे प्रतिपादन प्रीमियम डोमिनिक परटे यांनी केले आहे. राज्यात लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांच्या टक्केवारीने अजूनही 95% आकडा पार केलेला नाही. 12 ते 15 वयोगटातील 20% जास्त युवांचे पूर्ण लसीकरण होणे बाकी असून 5 ते 11 वयोगटातील फक्त 28% मुलांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे. याशिवाय राज्यातील प्रौढांसाठी सुरू असलेले बूस्टर डोस लसीकरण मात्र वेग पकडत असून तिसरा डोस घेतलेल्या नागरिकांचे प्रमाण 35% पोहोचले आहे. आता तिसरा डोस घेण्यासाठी दुसरा डोस नंतर फक्त 3 महिन्यांची वाट पाहावी लागत आहे. पुढच्या आठवड्यात सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर हा लसीकरणाचा लहान आकडा चिंताजनक आहे. राज्य सरकारच्या योजनेअंतर्गत सर्व शालेय विद्यार्थ्यांना सुरुवातीचे 4 आठवडे साप्ताहिक 2 रॅपिड अँटीजेन टेस्टद्वारे आपण स्वस्थ असल्याचे शाळेत कळवावे लागणार आहे. यासाठी रॅपिड अँटीजेन टेस्टचा पुरवठा राज्य सरकारद्वारे केला जाईल. याशिवाय 20,000 एअर प्युरिफायर यंत्रांचे वाटप राज्यभरातील शाळांमधून केले जाईल. पालक व इतरांना शाळेच्या कार्यक्रमात उपस्थिती लावणे निदान पहिल्या सत्रात अवघड आहे, मात्र ज्यांची मुले यावर्षी शालेय जीवनाची सुरुवात करीत आहेत त्या बालवाडीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना पहिल्या दिवशीच्या त्यांच्या स्वागत सोहळ्यासाठी काही बंधने पाळून उपस्थित राहता येईल. करोना संक्रमणाबरोबरच सिडनीत वाढते प्रमाण दिसत आहे विषारी फनेल वेब स्पायडर्सचे. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे दमट आणि थंड हवेमुळे या कोळ्यांचे प्रजनन वाढले असून अंगणात किंवा अगदी घरांमध्ये देखील या कोळ्यांचा वावर दिसू शकतो. ज्यांना शक्य आहे त्यांनी या कोळ्यांना जिवंत बंदिस्त करून ऑस्ट्रेलियन रेप्टाईल पार्कमध्ये घेऊन यावे असे आवाहन संस्थेने केले आहे. ऑस्ट्रेलियन रेप्टाईल पार्क या कोळीदंशावर उतारा असणारे औषध बनवणारी एकमेव संस्था आहे. थंड जागांमध्ये या कोळ्यांचा वावर असल्याने गराज, शेड तसेच बाहेर ठेवलेली पादतळे देखील तपासून मग घालावीत असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे राज्याच्या पश्चिम भागात पूरपरिस्थिती निर्माण होऊन रस्ते तसेच दळणवळणाची माध्यमे तात्पुरती बंद झाली होती. बिल्कानिया, तिल्पा, बुर्क, मेनिंडी लेक्स इथून वाहणारी डार्लिंग नदी ओसंडून वाहू लागली होती. या भागात बऱ्याच रहिवाशांना उंचावरील सुरक्षित स्थळी हलवण्याचे आवाहन केले गेले. या आठवड्यात वरुणराज थोडी विश्रांती घेणार असून ढगाळ वातावरण असले तरी चालू मोसमाचा आनंद नागरिकांना घेता येईल. गेल्या आठवड्यात HSCच्या परीक्षांचा निकाल लागला असून या कठीण वर्षाच्या पार्श्वभूमीवर अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेत घवघवीत यश मिळाले. राज्यातील 99% विद्यार्थ्यांनी HSCची किमान पात्रता पूर्ण केली. 66,710 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळाले असून जवळजवळ 55,000 विद्यार्थी ATAR साठी पात्र ठरले आहेत. 139 विद्यार्थ्यांनी विविध विषयात प्रथम स्थान पटकावले. ऑस्ट्रेलियात देशाच्या राष्ट्रध्वजाबरोबर अनेक अधिकृत ठिकाणी झळकणारा ऍबोरिजिनल ध्वज आता कॉमनवेल्थकडे हस्तांतरित झाला आहे. हॅरॉल्ड थॉमस यांनी कृष्णपट्ट्यातून येथील मूळ आदिवासी, लाल पट्ट्यातून पृथ्वी आणि पिवळ्या वर्तुळातून सूर्यभंग दर्शवणारा हा ध्वज बनवला होता. या ध्वजाचे अधिकार आता कॉमनवेल्थने घेतले असून यापुढे कोणीही या ध्वजाचा उचित वापर मुक्तपणे करू शकेल. ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत अग्रमानांकित ॲश बार्टी हिने उपउपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. पुरुषांच्या सामन्यांमध्ये सित्सिपास याने 5 सेट चाललेल्या अटीतटीच्या सामन्यात टेलर फ्रिट्स याच्यावर विजय मिळवला. याबरोबरच हे बातमीपत्र इथे थांबवते आणि उद्या 26 जानेवारी ऑस्ट्रेलिया डे निमित्त आयोजित काही कार्यक्रमांबद्दल आपल्या श्रोत्यांना सांगते. बरंगारू रिझर्व्ह येथे सकाळी वुगुलोरा 16 साजरा होईल. सिडनीच्या ओपेरा हाऊस येथे फर्स्ट नेशनला शोभेल अशी रोषणाई सूर्योदयापासून करण्यात येणार आहे. सिडनी हार्बर इथे फेरी म्हणजे रोजच्या दळणवळणातील बोटींचे संचलन होईल 11:45 सुमारास. त्यानंतर 11:30 नेव्ही हेलिकॉप्टर्स ध्वजदर्शन करवतील. ऑस्ट्रेलियन संरक्षण दलातर्फे जेट विमानांचा दर्शनीय चित्तथरारक खेळ 12:00 आकाशात पाहता येईल. 19व्या शतकातील 3-स्तरीय लोखंडी उंच जहाजांची स्पर्धा 1:00 पाहता येईल. तर 186वा नौकानयन सोहळा 1:30 पाहता येईल. या दिवसाची सांगता ऑस्ट्रेलियन डे कॉन्सर्टने व त्यापाठोपाठ होणाऱ्या भव्य रोषणाईने केली जाईल. या ऑस्ट्रेलिया दिनानिमित्त सर्व ऑस्ट्रेलियन नागरिकांना तसेच अर्थातच भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा. याबरोबरच या वृत्तविशेष सदराची इथे सांगता करते आणि गेल्या आठवड्यात झालेल्या ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया या मालिकेच्या पहिल्या माहितीपर भागावर आलेल्या प्रतिक्रियांबद्दल श्रोत्यांना सांगते. शांभवी कुलकर्णी, नेहा टकले, शरद कानिटकर, संदीप निजामपूरकर यांनी कार्यक्रम आवडल्याचे आवर्जून कळवले. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. श्रोते हो, आपल्या वृत्तविशेष आणि सिडनी डायरीची श्रीयुत किरण प्रधान यांनी रचलेली नवीन धून फेब्रुवारीपासून आपल्याला ऐकायला मिळेल आणि सध्याची धून पुण्याहून येणाऱ्या बातम्यांसाठी वापरली जाईल. हे बदल तसेच कार्यक्रमाबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवूया. आता आपला निरोप घेते, पुन्हा भेटूया पुढच्या मंगळवारी. धन्यवाद.
श्रोते हो नमस्कार, कार्यक्रमात आपले पुन्हा स्वागत. आज आपण गप्पा मारणार आहोत लाख मोलाची ठेव या आचार्य अत्रेंच्या साहित्य दर्शनाचे सर्वे सर्वा श्री सुहास बोकील यांच्याशी. काका, तुमचे आकाशवाणी सिडनीच्या श्रोत्यांकडून मनपूर्वक स्वागत. आचार्य अत्रे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व, त्यांचा प्रभाव अनेक मराठी माणसांवर आहे. काका, तुम्हाला सर्वप्रथम हाच प्रश्न मला विचारायला आवडेल की अत्रे या व्यक्तिमत्वाने आपणास केव्हापासून झपाटले किंवा अत्रे हे नाव आपल्या आयुष्यात प्रथम कधी आणि केव्हा आले?
नमस्कार. सर्वप्रथम आकाशवाणी सिडनीचे मी आभार मानतो. अत्र्यांसारख्या माणसाला ऑस्ट्रेलियामध्ये जायची संधी मला मिळाली. मला आचार्य अत्रे या नावाने 1955 साली माझ्या अत्रे आयुष्य माझ्या आले अत्रे आयुष्यामध्ये आले. मी राहणारा मूळचा कोरेगावचा, म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये कोरेगाव आहे, त्या कोरेगावचा राहणारा. कोरेगाव हे तालुक्याचं ठिकाण, त्यामध्ये तिथे कोरेगावची जी आमची साहित्य कलावंत मंडळी होती, साहित्यप्रेमी होती, नाट्यप्रेमी होती, ह्या मंडळीने अत्र्यां घराबाहेर बसवलं होतं. आणि नाटकामध्ये अशी भूमिका मी 1955 साली, तोपर्यंत मला अत्रे अत्रे किंवा प्रल्हाद किशोरी कोणी माहीत नव्हते. जेव्हा कोरेगावच्या लोकांनी सांगितले या लहान मुलाची भूमिका कोणी करायची, तर म्हणले कोरे बोकिलांचा सुहास आहे त्याला सांगा, म्हणून त्यांनी मला विचारलं. आणि मी त्या ज्या हॉल विद्यालयामध्ये नाटकाची तालीम वगैरे व्हायची होती तिथं गेलो आणि प्रथम ते म्हणले करशील का अत्र्यांच्या अशोकची भूमिका, म्हणलं करीन, कारण मी नुकतंच कोरेगावला मयूर संगीत मेळा झाला, त्या मेळ्यामध्ये मी काम केलं होतं, त्यामुळे मी स्टेजवरची जरा थोडं सुपरिचित होतो. आणि त्या हॉलमध्ये म्हणजे हे करतो, जेव्हा मी प्रसंगी पुस्तक बघितलं तेव्हा माझ्या पहिल्या समोर दिसलं की घराबाहेर संगीत, घराबाहेर लेखक प्रल्हाद केशव अत्रे. जेव्हा मी पहिल्यांदा हे नाव आयुष्यामध्ये बघितलं 1954-55 साली, मी काहीतरी 4th मध्ये होतो, तेव्हा मला असं मला वाटलं नाही की ह्या नावाभोवती आपलं आयुष्य गुरफटलं जाईल. माझी पहिली अत्रे.
अरे वा, अरे वा. मग तुम्ही ते 4th असताना ते पुस्तक पहिल्यांदा बघितलं, पण मग त्यांच्या पुस्तकांची त्याच्या साहित्याची कशी काय तुम्हाला गोडी लागली, म्हणजे ते पुस्तक कधी वाचायला सुरुवात केली तुम्ही?
हे साहित्याची गोडी जी लागली ती माझ्या वडिलांशी बोल. आज हे मुलाखतीच्या प्रथम आत्र्यांचं स्मरण करतो आणि माझ्या वडिलांचं स्मरण करतो, कारण जे हे लाख मोलाची ठेव आहे हे माझ्या वडिलांनी मला दिलेली देणगी आहे. त्याबद्दल वडिलांच्या बद्दल मी 2 मिनिटं मला बोला सांगावं असं वाटतंय. माझे वडील एसटीमध्ये नोकरीला होते पण ते साहित्यप्रेमी होते. अत्र्यांचं त्यांनाही अत्र्यांचं वाङ्मय आवडत असे, अत्र्यांचे मराठी लेख वगैरे वाचत असत, तर त्यांनी मला हे गोडी लावली. त्यामुळे आता वडिलांचं स्मरण केलं असे, कारण ज्यांच्यामुळे मी हे आज हे करू शकतोय त्या वडिलांचं मला अतिशय प्रकर्षाने आठवण येते. वडिलांनी माझ्या मला अत्र्यांचं 1961 साली मी पेंडला होतो आणि याच्यामध्ये म्हणजे प्रेम जे अत्र्यांचं लागलं, तोपर्यंत अत्रे म्हणजे मला फक्त घराबाहेर नाटकाचे लेखक एवढेच मिळते, पण ते दैनिक मराठाचे संपादक होते. आणि 1961 साली मी 9th असताना सती उषा भार्गव म्हणून एक अत्र्यांचा अग्रलेख माझ्या वडिलांनी वाचायला सांगितला, कारण त्यावेळेला आम्ही पेंडला होतो आणि तो अग्रलेख मी कंदिलाच्या प्रकाशात वाचला, कारण पेंडला लाईट नव्हती आमच्या घरी, कुठंच गावातच नव्हते. तर वडिलांनी सांगितलं का हा मराठी कशा सोपी कशी लिहावी, चांगली अलंकारिक कशी लिहावी हे वाचण्यासाठी हा आग्रलेख तू वाचायचा. तर मी एवढा मोठा आग्रलेख वाचून मी खळखळ करायला लावलो. म्हटलं मी नाही वाचणार. ते वडील म्हणले नाही वाचलं तर जेवायला मिळणार नाही आज. म्हणून मग मी ते जेवायला मिळावं म्हणून तो आग्रलेख त्याशी वाचला. आणि त्या आग्रलेखाचा पहिला कार्यक्रम हा परत सुंदर लिहिला होता. त्यापासून मला आत्र्यांच्या वाङ्मयाची गोडी लागली.
अरे वा, खूप छान आठवण सांगितली तुम्ही तुमच्या वडिलांची. मग तेव्हापासून तुम्ही पुस्तकांना, म्हणजे पुस्तकांची आणि त्यांच्या साहित्याच्या वाचनाची तुम्हाला गोडी लागली आणि ती वाढतच गेली असं म्हणायला हरकत नाही, बरोबर?
स्टार्टिंग पॉइंट म्हणतो म्हणजे अत्रे वाङ्मयाची गोडी ह्या लेखामुळे लागली. कारण तेव्हा माझं वय असं नव्हतं की आता त्या मी जो लेख वाचला त्यामध्ये त्यावेळेला त्या एका जबलपूरच्या विद्यार्थिनीवर बलात्कार झाला होता आणि मला ते बलात्कार वगैरे शब्द देखील माहित नव्हता, काय असतं तेही माहित नाही असं. आज हे सगळं सारखं रोज आपण वर्तमानपत्रात वाचतो बलात्कार हे बलात्कार झाला ते झालं, परंतु त्यावेळेला पहिल्यांदाच झालं होतं. तर सगळी देशामध्ये खळबळ माजली होती आणि त्यावर तो लेख होता.
बरोबर बरोबर, तो काळ वेगळा होता
आणि नंतर तो काय वेगळा होता.
मग नंतर बोला.
नंतर आणि हा लेख वाचल्यानंतर हेच मला पहिल्यांदा इथून गोडी लागली. नंतर मी आत्र्यांचं मला पेणच्या मी एका म्हणजे महात्मा गांधी मंदिर म्हणजे एक लायब्ररी आहे तिथे मी एकदा गेलो होतो. तर तिथे सगळे पुस्तकं बघत होतो शाळेत. एकदम मला आत्र्यांची सहा पुस्तकं बघायला मिळाली तर मला अतिशय आनंद झाला आणि मग ती पहिले गोडी वाचायची सुरुवात झाली. नंतर मग मी सातारा आल्यावर मला एखादं आत्र्यांचं मी कसं झालोय आत्मचरित्र वाचायला मिळलं ते देखील मी एखाद्या फडशा पाडून टाकला होता. आणि त्या मी कसं झालो मध्ये सुरुवातीला मी कुठे झालो हे प्रकरण आहे. त्यामध्ये आत्र्यांनी पुण्याचं फार सुंदर वर्णन केलं आहे. नंतर मग मी लेखक कसं झालो, मी नाटककार कसं झालो, मी जे आत्र्यांचे एका आत्र्यामध्ये 12 आत्रे आहेत असं म्हणायचे तर ते सगळे वाचले. पण त्या पुस्तकातलं शेवटचं जे आहे प्रकरण आहे मी कोण आहे ते वाचून मात्र मी एकदम प्रभावित झालो. कारण आत्र्यांनी आपल्या जीवनाचं सगळं तत्वज्ञान किंवा त्याच्यामध्ये मांडलेलं आहे आणि आत्मप्रदर्शन त्याच्यामध्ये केलं ते मला फार भावलं आणि त्याच्यामुळे मी झपाटलो गेलो याच्यामुळे. आणि सुरुवातीला उषा भार्गवमुळे मला आवड निर्माण झाली आणि या लेखामुळे मी कोण आहे वाचल्यानंतर मी झपाटल्याने हा संपूर्ण लेख मी त्या काळात संपूर्ण एक टाकी लिहून काढलेला आहे. की मला असं वाटलं नाही की आपल्याला पुढे पुस्तक घ्यायला जमते का नाही. ज्याच्याकडनं मी आणलं होतं त्याला म्हटलं ती म्हणून मी तो एक टाकी लिहून काढलेला. तेव्हा मी काहीतरी 10वीमध्ये होतो ती आठवण आहे.
अरे वा, खूपच छान छान. आत्रेंच्या साहित्याचे प्रदर्शन करावे अशी कल्पना तुम्हाला कशी काय सुचली? कारण तुमची आवड निर्माण झाली, तुम्ही साहित्य वाचत गेलात, पण ह्या सगळ्या साहित्याचं प्रदर्शन करावं अशी कशी काय तुम्हाला कल्पना सुचली आणि ती केव्हा सुचली?
1987-88 साली मी कोल्हापूरला होतो. त्या एका मी वर्तमानपत्र एका रायवरच्या अंकामध्ये त्या दिवसाचं महत्व रोजच्या स्थानिक स्थान म्हणजे काय दिनमहात्म्य जे म्हणतात ते आलं असं. ते 13 ऑगस्टला आत्र्यांचा वाढदिवस असतो. तर त्या मासिकामध्ये त्या आठवड्याचे सगळ्यांचे घटना काय काय घडल्यात असं असं. 13 ऑगस्ट आत्र्यांचा वाढदिवस होत असतो पण त्याचा उल्लेख पण केला नव्हता. त्या लेखकाने कुठं काय काय झालं, आज अमेरिकेत काय झालं, आफ्रिकेत काय झालं, इतक्या सगळ्यांच्या लेखकांचे सगळे त्याशी त्या दिवसाचं वैशिष्ट्य हे म्हणले. पण महाराष्ट्रात एवढा मोठा शेक्सपिअरच्या तोडीचा माणूस जन्म झाला त्याचा वाढदिवसाचा उल्लेख पण नव्हता हे मला खटकलं. तेव्हा मी म्हणलं आपण आता काहीतरी याच्यासाठी केलं पाहिजे. म्हणून मी एक दिवशी आत्र्यांचं म्हणलं आपण लोकांना, कारण मला सगळे लोक म्हणले की तुम्ही सगळं साहित्य गोळा केलेलं आहे पण मी सगळं माझ्या ट्रंकीमध्ये ठेवायचं आम्हाला बघायला मिळणार. म्हणून मी मला 13 ऑगस्ट आत्र्यांच्या वाढदिवसाला कोल्हापूरला आमच्या घरामध्ये एका खोलीमध्ये मी एका टेबलावर आणि बेडवर आत्र्यांची पुस्तकं वगैरे अशी मांडली आणि छोटस पहिलं प्रदर्शन 1989 साली मी कोल्हापूरला केलं. आणि त्यासाठी काही 2-4 कोल्हापूरचे साहित्य प्रेमी आणि माझ्या बँकेतले शेजारचे जे आत्र्यांची आवड किंवा साहित्याची आवड जे नाही अशा लोकांना बोललं होतं आणि माझं पहिलं प्रदर्शन कोल्हापूरला झालं. नंतर पहिलं मोठं प्रदर्शन झालं ते कोल्हापूरच्या शाहू स्मारक मध्ये झालं. ते आमच्या स्टेट बँकेचे दसरा चौक ब्रँच आहे त्यांच्या गणपती उत्सवामध्ये ते म्हणले तुम्ही प्रदर्शन करा. म्हणून मी ते शाहू स्मारक मध्ये पहिलं जाहीर प्रदर्शन केलं 1989 साली कुठे.
मग ते जे तुम्ही आता सांगितलं की तुम्ही एका ट्रंकेत ठेवत होतात, म्हणजे तुम्ही जी पुस्तकं वाचत होतात, जे लेख पेपरमध्ये येत होते, ते सगळी त्याची कात्रणं काढून तुम्ही ती साठवून ठेवत होतात, बरोबर
आहे?
बरोबर, ओके. आता तुमच्या या प्रदर्शनाला एक खूप छान नाव दिलंय तुम्ही, लाख मोलाची ठेव. तर हे नाव कसं काय तुम्हाला सुचलं किंवा कसं तुम्ही हे नाव दिलं त्या प्रदर्शनाला?
त्याला देखील अत्यंत कारण आहे. कारण काय, हे लाख मोलाची ठेव म्हणजे काय, त्यात पैशाचं वगैरे काही हे नाही. कारण काय, अत्र्यांच्या आत्मचरित्र मी कसं झालो मध्ये, पुण्याची जी कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक आहे ती पूर्वी कॉस्मॉस क्रेडिट सोसायटी होती, आणि त्या क्रेडिट सोसायटीचे आत्र्यांचे वडील हे सभासद होते. त्यांच्या निधनानंतर त्यांचा जो डिव्हिडंड म्हणजे लाभांश मिळायचा 1 रुपयाचा, तो आत्र्यांच्या नावाने यायचं. कारण आत्रे घरात ज्येष्ठ सगळ्या भावंडामध्ये, तो डिव्हिडंड आत्र्यांच्या नावाने यायचा. म्हणून आत्र्यांनी करेच्या पाण्यामध्ये एक प्रकरण लिहिले की माझ्या वडिलांनी ठेवलेली मला 1 रुपयाची इस्टेट. पण माझ्या वडिलांनी मला आत्र्यांचं प्रेम लावलं, ही इस्टेट आहे, ही लाख मोलाची आहे, जो पैशाचं हे करता यायचं नाही, मूल्यमापन करता यायचं नाही. आत्र्यांचं प्रेम लावलं म्हणून ही लाख मोलाची ठेव असं याला नाव दिलेलं आहे. आणि सर्वांना अतिशय भावलेलं नाव आहे.
खूप खूपच समर्पक नाव आहे. तुम्ही जे आता ज्या पद्धतीने सांगताय त्याच्याने ते खूप समर्पक नाव आहे. आता या प्रदर्शनामध्ये म्हणजे या प्रदर्शनाचं स्वरूप कसं असतं, तुम्ही काय काय साहित्य वस्तू कसं मांडता याच्यामध्ये, या प्रदर्शनामध्ये?
या प्रदर्शनाची वैशिष्ट्य असे आहे की आचार्यात्रे लिखित जवळजवळ सगळी पुस्तकं, नाटक, विनोदी कथा, कादंबरी, मृत्यूलेख, आग्रलेख, भाषण, काव्यसंग्रह, ललित भांग हे सगळं त्याच्यामध्ये असतं. मान्यवर लेखकांनी आचार्यात्र्यांसंबंधी व त्यांच्या साहित्यावर कृती केलेली पुस्तके माझ्याकडे आहेत, ती मांडलेली असतात. दैनिक मराठीच्या जवळ 500 आग्रलेख आहेत. मान्यवर आणि सर्वसामान्य जनतेचे, पत्रकारांचे, लेखकांचे, आचार्यात्र्यांचे आलेले सगळे लेख आहेत. त्याची किंमत, त्याची संख्या 300-350 असते. मराठामध्ये छापून आले आत्र्यांची भाषणे, आचार्य आत्र्यांच्या प्रकाशित झालेली विविध मासिके, विशेषांक, नवयुग, लजी, सह्याद्री अशी त्याची अंक आहेत. मराठे व इतर पत्रांनी अनेक कात्रणे आहेत. आत्रे वाच, आत्रे परिवार, आत्रे आहे, आत्रे यांचं हस्ताक्षर इंग्रजी मराठी पत्र माझ्याकडे आहे. त्यांनी मराठीचे विशेषांक जे होते, बालगंधर्व, स्वातंत्र्यवीर सावरकर, राम गणेश गडकरी हे सगळे आहेत. शिवाय आत्र्यांचे जे राष्ट्रपती पदक मिळालं ते श्यामची, महात्मा फुले या चित्रपटांच्या चित्रफिती आहेत. मी नाटककार कसं झालो हे नाटकांसंबंधी चित्रफित आहे. संयुक्त महाराष्ट्राचा बुलंद आवाज, झेंडूची पुढे, 10,000 वर्षात अशी भाषणे आहेत, अशी ऑडिओ कॅसेट आहेत, व्हिडिओ कॅसेट आहे. ब्रह्मचारी, तो मी नव्हे, लग्नाची बेडी याची चित्रफित आहे. आणि या संबंधी आलेले वृत्तपत्रे वृत्तांचे सगळे मांडून लिहिलं असतं. आत्र्यांची काही निवडक फोटो माझ्याकडे आहेत, ते मांडलेलं असतं. म्हणजे होलसेल आत्रे प्रदर्शन असते.
आता तुम्ही म्हणालात की काही ध्वनिफिती आणि चित्रफिती असतात, मग प्रदर्शनामध्ये ते तुम्ही वाजवून दाखवता का ऑडिओ कॅसेट?
ते वाजवून फक्त मी वातावरण निर्मिती व्हावी म्हणून आत्र्यांच्या आवाजात ते भाषण आहे ते एवढं लावतो. पण ते सगळं वेळ कमी असतो ना सगळ्याच्यात नाही, फक्त मी ते मांडून ठेवलं असतं. आजकालच्या पिढीला ते कळेल काय असतं, म्हणजे पुष्कळ लोकांना ते माहीत नाही. महात्मा फुले किंवा जुने चित्रपट आहेत त्या नाटकांच्या हे ऑडिओ व्हिडिओ कॅसेट मांडलेले असतात, त्याच्यावर कल्पना येते.
बरोबर,
संपूर्ण वाचून दाखवते कारण मग त्याला सगळं याच्या वेळोवेळात सगळं होऊ शकणार नाही. एक लोकांना आत्र्यांची हे उद्देश हा आहे, आत्र्यांची स्मृती जागृत ठेवायची म्हणून मी केलं असत.
बरोबर बरोबर. आता हे जे प्रदर्शन आहे त्याला आतापर्यंत कोणी कोणी भेट दिलेली आहे?
हे प्रदर्शन जे झालं त्यामध्ये अनेक लेखक, अनेक पत्रकार यांनी भेटी दिली आहे. त्यामध्ये तुम्हाला सांगायचं मुख्य म्हणजे ते एकूण आतापर्यंत 43 प्रदर्शन केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रात केली, भारतात झाली आणि भारताबाहेरही झाली. त्या अनेक नामवंत किंवा सगळ्या लोकांनी भेटी दिली आहेत. त्यामध्ये उल्लेख करण्याची गोष्ट म्हणजे ठाण्याचे शतायुषी नेते म्हणजे 102 वर्षाचे दत्ताजी तांबडे यांनी भेट दिली आहे.
अरे वा.
आणि नंतर विश्वरत्न साहित्य हे शास्त्रज्ञ जे एम मारळीकर यांनी अमेरिकेत माझ्याला भेट दिली आहे. लंडनला जे प्रदर्शन झालं तेव्हा विश्व पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी भेट दिली आहे. त्यानंतर अनेक पत्रकार त्यामध्ये कुमार केतकर माधव गडकरी यांनी भेट दिली. अनेक मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विद्याधर गोखले नासर मिनामदार नारायण सुर्वे यांनी भेट दिली आहे. डोंबिवली साहित्य संमेलनाचे अध्यक्ष काळे म्हणून आणि बडोदा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी भेट दिली आहे. अनेक कलावंतांनी भेट दिली आहे. त्यात पणशी प्रभाकर पणशीकर यांनी भेट दिली आहे. अनेक नाट्यप्रेमी आणि विद्या बाळ यांनी भेट दिली आहे. चंदा नवरे यांनी भेट दिली. अशी पुष्कळ लोकांनी भेट दिली आहे.
म्हणजे खूपच तुमच्याकडे तुमची यादी खूप नामवंत लोकांची यादी मोठी
आहे. पुष्कळ मोठी आहे आणि त्यासाठी वेगळा एक हे करावं लागेल ऑडिओ.
आताच तुम्ही सांगितलं पण 46 म्हणालात ना, तर किती वेळा प्रदर्शन झालं आणि कुठं कुठं झालं हे 46 म्हणालात ना तुम्ही आता?
एकोणीस 46 प्रदर्शन झाली. त्यातली पुण्यामध्ये जवळजवळ 20-21 झालेली आहेत. मुंबईला 8 झाली आणि मग अत्र्यांच्या ह्याच्यामध्ये नाशिक कोल्हापूर पहिलं प्रदर्शन मात्र मी कोल्हापूरला केले 2, नंतर सातारला 2 वेळा केलं, नाशिक औरंगाबाद अत्र्यांच्या जन्मगावी सासवडला केलं, डोंबिवलीला पेणला केलं, विलेपार्ले आणि मुंबईला नवी मुंबई वाशी सीबीडी विलापूर. पण मुंबईला आणखी प्रदर्शन मोठं केलं, ज्याचा मुला आवर्जून मी नेहमी उल्लेख करतो, ते मुलुंडला प्रदर्शन फार सुंदर झालं, ते सर्वार्थाने चांगलं झालं. आणि त्याचं उद्घाटन मुख्य दत्ताजी तांबळे हे ठाणे जिल्ह्याचे तत्कालीन नेते होते आणि अत्र्यांचे समकालीन होते विधानसभेमध्ये, त्यांनी केलं. तेही फार प्रभावित झालं, ते मला त्याचं आयुष्य आहे वैशिष्ट वाटत. नंतर नव्या दिल्लीला अत्रे जन्मशताब्दीमध्ये यशवंतराव चव्हाण स्मृती तर्फे चालू, नंतर बडोदा साहित्य संमेलनामध्ये महाराष्ट्राबाहेर म्हणजे ही झाली. नंतर मग जुलै 1999 सॅन होजे अमेरिका बृहन महाराष्ट्र मंडळाचं अधिवेशन वर्षी तिथं झालं, तेव्हा अध्यक्ष डॉक्टर नारळीकर होते. सप्टेंबर 2007 महाराष्ट्र मंडळ लंडन येथे अमृत महोत्सवानिमित्त एक मी माझं प्रदर्शन केलं होतं, तेव्हा पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर हे वैज्ञानिक हे आहेत अध्यक्ष होते. मार्च 2010 दुबईला विश्व मराठी साहित्य संमेलन भरलं होतं, तेव्हाही मी माझं प्रदर्शन मांडत होतो आणि अध्यक्ष होते त्यावेळेला मंगेश पाडगावकर.
अरे वा, म्हणजे तुमचं प्रदर्शन नुसतं भारतातच नाही, भारताबाहेर पण झालंय आणि अनेक दिग्गजांनी त्याला अनेक
दिग्गजांनी सिंगापूरलाही माझा प्रयत्न चालला होता करायचा पण नाही म्हणजे पुष्कळ ठिकाणी माझा खरा प्रयत्न सगळीकडे करावा असेल त्या ज्या ठिकाणी मराठी लोक आहेत. पण ऑस्ट्रेलियामध्ये देखील माझी करायची इच्छा आहे. ऑस्ट्रेलियाच्या लोकांनी जर प्रतिसाद दिला
नक्की नक्की आपण नक्की तुमच्या प्रदर्शनाची इथे काय म्हणूयात प्रदर्शन इथे आपण ठरवूयात, नक्की ठरवूयात.
लोक असं विचारतात अत्रे म्हणजे कोण, तुम्हाला एक सांगतो अत्रे म्हणजे कोण असं विचारतात, तर सर्व एका वाक्यात सांगायचं म्हणजे अत्रे म्हणजे सासवडचं सुरवंट, पुण्याचं फुल पाखरू आणि मुंबईचा राजहंस, अत्र्यांचं एका वाक्यात आयुष्याची तुम्हाला कल्पना येऊ शकते.
अरे वा अरे वा, खूपच छान. आता या प्रदर्शनामध्ये अनेक लोकांनी भेट दिली आहे, दिग्गजांनी तुम्ही त्यांचं नाव आता सांगितलं, पण त्याचे काही विशेष अनुभव किंवा आठवणी काही किस्से आहेत का या लोकांच्या अभिप्रायाबद्दल?
चार-पाच आठवणी मला काही आहेत सांगण्यासारख्या, त्या मी सांगतो. बालगंधर्वमध्ये मी 4 प्रदर्शन केलं. पहिलं प्रदर्शन 1993 मी पुणे बालगंधर्वमध्ये स्वखर्चाने केलं आणि ते प्रदर्शन जवळजवळ 25 झालं होतं पुण्यामध्ये. अत्रे गेले 1979 तेव्हा अत्र्यांच्या वस्तू किंवा असं मोठं प्रदर्शन पुण्यात झालं होतं. पण मी ते काय मी कोल्हापूरला वगैरे असं आम्ही काही ते बघू शकलो नाही. पण मी जे हे प्रदर्शन केलं होतं त्यामध्ये अनेक लोकांनी अत्रे प्रेमी लोक बऱ्याच खुश झाले होते, कारण बऱ्याच दिवसांनी अत्र्यांचं मराठ्यातले लेख कात्रणं वाचायला मिळते. तर एक ग्रस्त सकाळपासून प्रदर्शन बघत होते, वाचत होते, संध्याकाळी माझी मेसेज म्हणजे अहो ते सकाळपासून वाचतायत, त्यांना काही विचारलं का नाही काही, म्हणून मी त्यांना विचारलं का म्हटलं तुम्ही सकाळपासून बघताय, मी बघतोय, मी जेवलात वगैरे खाल्लं का नाही काही, का नुसतं वाचाय आत्र्यांचं, खाली वाकून बघत होते सगळे असे पण. ते म्हणले हो मी येणार, दोन दिवस आहे ते, म्हणले होय, म्हणलं उद्या, उद्या पण आहे म्हणलं, तर म्हणले उद्या मी डबाच घेऊन येणार आहे.
अरे वा, हे फार छान.
नंतर नंतर मुंबईला एक प्रदर्शन भरलं होतं, तेव्हा मुंबईच्या दादरला मुंबई मराठी ग्रंथालय सांगायच्या हॉलमध्ये, तिथं जेव्हा मी सगळं प्रदर्शन मंडळ असताना एक ग्रस्त आपल्या मुलीला घेऊन आलते, म्हणजे कुठेतरी कुठल्या तरी कंपनीत ते अधिकारी वगैरे असे असं मला वाटत आहे. आणि जेव्हा मी प्रदर्शनाचा शेवटचा भाग माझा दाखवला, त्या ज्या आत्र्यांचे गेले निधन झालं त्यावेळेचे अंक पाहिले, आणि ते अंक वाचून असून ते डोळे पुसून वाचत होते, मला म्हटलं आहे, आणि ती मुलगी पण बघा, ती मुली बाबांच्या तोंडाकडे बघत होती, आणि मी माझंही लक्ष तिकडे गेलं, तेव्हा मी त्यांना म्हटलं तुम्ही हे असं इतकं सदगतीत का झालंय, त्या म्हटल्या अहो ह्या अंत्ययात्रा ही जे आत्ता माझी डोळ्यासमोर चित्र आहे माझ्या आत्र्यांची अंत्ययात्रा निघालेली आहे, आणि त्या अंत्ययात्रेत मी होतो म्हणले, म्हणून मला ते डोळ्यासमोर प्रसंग आहे, कारण मुंबईत मराठी लोकांची आत्मा अंत्ययात्रा जी निघाली त्यामध्ये पहिली लोकमान्य टिळकांची, सावरकरांची, आणि नंतर आत्र्यांची निघाली होती मुंबईत, आणि त्याचं पहिलं टोक प्लाझा टॉकीज जवळ होतो, आणि शेवटचं खोदादार सरकारला होतो, इतकी मोठी यात्रा, त्याची पाऊस पडतो, आणि या गर्दीमध्ये हे ग्रस्त होते, आणि ते म्हटले मी कॉलेजमध्ये होतो, आणि माझ्या डोळ्यासमोर आल्यामध्ये मला राहू नये म्हणून माझ्या डोळ्यातून पाणी व्हायला लागलं, म्हणजे असं एक आठवण आहे.
अरे वा, तुमच्या बोलण्यात
बालमोहन सावरकर सदनामध्ये एका विद्यार्थ्याने सगळं बघितलं, तर म्हटलं माझ्या आजोबांना आत्र्यांची आवड होती, हो, तर म्हटलं तुम्ही किती वेळ तुमचं प्रदर्शन आहे, म्हटलं रात्री 9 पर्यंत आहे, मग तुम्हाला माझ्या घरचं काय असेल तर आणून देऊ, पण तो त्या मुलाने बघितलं आणि लोकलनी खारला गेला, आणि खारला वाढला माळ्यावरून काही ती आजोबांची बॅग होऊ शकली, आणि त्यात 90 अंक त्यांनी मला आणून दिले.
अरे वा,
एक आठवण आहे. पुण्याला देखील शिंदे आळीमध्ये एक असे गरज त्यांची, त्या माणसाने माझं बालगंधर्वमध्ये प्रदर्शन बघितलं, आणि मला त्या आजोबांच्या काळातलं एक पोत्यात काहीतरी लेख बेग होते ते सगळं माझ्या घरी आणून दिलं, त्यात बघा म्हणे, त्यात बरेच आग्रलेख होते त्या काळचे.
तुमच्या बोलण्यात
अभिप्राय चांगले लिहिले आहेत लोकांनी, एकाने तर लिहिले आहे की तुम्ही हे बघितलं की मला वाटतं की लोक फक्त नट्यांवरच प्रेम करतात तर लेखकावरही प्रेम करतात हे कळलेलं आहे. आणि पेडला एकदा प्रदर्शन भरलं होतं, तेव्हा सरकारी नद्यांची जोडणी करायचं चाललं होतं, तर त्यांनी बघितल्यावर तो इतका खुश झाला की सरकार केवळ नद्यांची जोडणी करेल तेव्हा करेल, पण आमच्या पेडच्या भोगावती नदीमध्ये करेचं पाणी आले हे केवळ बोकिलांच्या मुळे
अशी
कॉमेंट केली.
ही फार आणखी
एक शेवटची, आणि एकाने हे सगळं प्रदर्शन बघून सांगितलं की हा तुमचा अभ्यास ना, मी काही म्हणणार नाही, पण हा तुमचा श्वास आहे असं मला वाटतं.
अरे वा, खरंच आहे, खरंच आहे. तुमच्या बोलण्यात ना, तुमच्या बोलण्यात ना आत्रे विषयीचं प्रेम इतकं जाणवतंय मला आता ऐकताना. मग तुम्हाला प्रत्यक्ष आत्र्यांच्या भेटीचा कधी योग आला का, आणि कसा होता तो, म्हणजे ते मला फारच आवडेल ऐकायला.
आत्र्यांची पहिली माझी भेट, कारण मी जरी आत्र्यांचं घराबाहेर मध्ये काम केलं होतं वगैरे असं तुम्हाला सांगितलं, पण भेटीचा कधी योग नाही आला. तर प्रेमला मी शाळेत शिकत असताना 8वी मध्ये 1960 साली 29 एप्रिल 1960 मी आत्र्यांचं प्रेमला पहिलं भाषण झालं, तर ते संयुक्त महाराष्ट्राबद्दलच्या, आणि 2 दिवसांनी लगेच मुंबई महाराष्ट्राची महाराष्ट्र राज्य निर्माण झालं, त्या पेंडला रात्री आत्र्यांचं भाषण होतं, तर दिवसभर पेंडला चर्चा चालली होती की आज आत्र्यांचं भाषण आहे, आणि मी खुश होतो की आत्र्यांचं भाषण आपल्याला ऐकायला मिळेल.
आत्र्यांचं
भाषणामध्ये आत्रे विनोदी बोलतात, किस्से करतात, शिव्या देतात, असं त्यांची मोठी माणसं सगळी, मला तेवढे काही कल्पना होती, पण मी खुश होतो की आज आपल्याला रात्री भाषण ऐकायला मिळेल. आत्र्यांचं भाषण फार झालं, नेहमीप्रमाणे त्यांनी विनोद केले, पण माझी इच्छा होती त्यांना भेटायची, म्हणून मी ते भाषण झाल्यानंतर मी आत्र्यांना भेट, म्हणजे बरेच लोक त्यांच्या भोवती भाषण झाले की आले, मी माझी सही घ्यायला म्हणून त्यांच्या पुढे गेलो, आणि त्यांच्याशी तेव्हा पेंटचे आमच्या नगराध्यक्ष बोलत होते, आणखी काय अधिकारी माणसं बोलत होते, आणि मी त्याचं हे सगळं आधाशीपणे त्यांच्याकडे बोलते, बोलतायत कसे, लिहितायत कसे, हसतायत कसे, कोणाशी एका माहिती, सगळं मी डोळ्यात ऑब्झर्व सगळं करून बघत होतो, आणि तेवढ्यात मी त्यांची माझी वही त्यांच्या पुढे सरकवली, आणि त्यांनी त्यांची नेहमी टपोरे अक्षर प्रल्हाद केशव अत्रे ही लिहिली, आणि हा ही मर्मबंधाची ठेव म्हणून माझ्या प्रदर्शन मी मांडत असतो, ही माझी पहिली आत्र्यांची भेट, म्हणजे मी त्यांना पाहिलं अशी हे आहे. नंतर मग मी पुढे सातारला असल्यामुळं मी एसएससीला असताना सातारा साहित्य संमेलन झालं 1962 साली, तेव्हा आचार्य तिथे आले होते. मी तर आचार्यांनी, मी विद्यार्थी असल्यामुळे पण आचार्यांच्या पाठिंब्यात होतो, पण बोलायचं माझं काही धाडस होत नव्हतं. पण मी त्यांच्या इथे 200 बोललो, म्हणलं मी तुम्हाला पत्र लिहितो, म्हणजे माझ्या मला रोज येतात, परंतु माझ्या पत्रावर म्हणजे वैयक्तिक असं पर्सनल वैयक्तिक असं लिहित जा म्हणजे बघायचंय असं तेव्हा मला म्हणले आठवत. नंतर भेट झाली माझी मुंबईला आचार्यांच्या समक्ष 1969 साली. त्याचा एक मी लेख केलाय, आचार्य आचार्यांची भेट पहिली आणि शेवटची, कारण 1969 मध्ये मी आचार्यांना भेटायला गेलो होतो आणि जून मध्ये आचार्य गेले. त्याची भेट, भेटीचा किस्सा असं झाला हे की मी मुंबईला आमच्या मामा बरोबर मामांच्या बरोबर गिरगावमध्ये गेलो. गिरगावात गेल्यानंतर तिथं गप पलसरेंचं प्रकाशन मंदिर आहे सेंट्रल सिनेमाच्या गल्लीमध्ये गोरेगाव कळचाळी. तर आम्ही गेल्यानंतर मी मामांना आमच्या म्हणलं होतं का मामांच्या घरी मराठा यायचा, आणि तेव्हा मराठ्याचं फार म्हणजे लोकप्रिय वर्तमानपत्र होतं आणि मराठी माणूस तर मराठी भाषेच्या त्याला हे होणारच नाही, चैन पडणार. तर मी आम्ही परशुरांच्याकडे गेलो, मी नेहमीप्रमाणे आचार्यांची पुस्तकं विकत घेतली आणि मामांना म्हणलं, ते मामांनी सांगितलं आमच्या गप परशुरांना की हा आचार्यांचा भक्त, याला आचार्यांना भेटायचे, ते भेट देतील का? मग ते आणि परशुरांच्या माझी तशी परिचय होता आणि मी त्यांच्याकडे पुस्तकं आचार्यांची नेहमी घ्यायचो, त्यामुळे त्यांनी आचार्यांना लगेच चिठ्ठी दिली की असे असे सुहास बुकिंग सातारचे आहेत, ते तुमचे चाहते आहेत, तुमची पुस्तकं त्यांच्याकडे आहेत, त्यांना तुम्ही भेट द्यावी. हे मला इतका आनंद झाला त्याशी, तेव्हा त्याशी दिवस संपतोय आणि दुसऱ्याशी जातोय असं झालं. म्हणून मी एप्रिलमध्ये शिवशक्तीमध्ये गेलो आणि आचार्यांच्याकडे जवळ तासभर होतो, आचार्यांशी भरपूर बोललो आणि मग त्याच्यासाठी मी सविस्तर एक 6-7 पानाचा एक मोठा लेख केलाय, तो काही मासिकात पण छापून आलाय.
आम्हाला तो लेख वाचायला आवडेल, तुम्ही आम्हाला पाठवून द्या तो
बऱ्याच लोकांना आवडतो. म्हणजे लेखाचं हेडिंगच असं आहे, पहिली आणि शेवटची, पुन्हा काही नाही, जे जे बी काही बघितलं अनुभवलं हे सगळं आणि आचार्यांचं व्यक्तिमत्व कसं. मी अक्षरशः त्यांच्या शिवशक्तीमध्ये आचार्यांची लायब्ररी बघितली, त्यांनी त्यांनी त्यांचा मला घर माणूस देऊन मला मराठाचं कार्यालय दाखवलं, आचार्यांचा सुभाष हॉल आहे तो बघितला, हे सगळं मी बघितलेलं आहे. त्याशी मी दिवस मला इतकं मी झालं की आमचे मी घरी गेल्यानंतर मुंबईला माझगावच्या शांतारामाच्या शाळेमध्ये माझे मामा राहायचे, तिथे सगळे लोक जमले झाले वर्णन ऐकायला आचार्यांची भेट कशी झाली. आमचे मामा म्हणले आता तू काशी यात्रेला नाही गेलास तरी चालेल, म्हणले तुला हे पुण्य.
काशी यात्रेला गेल्यासारखंच आहे ते, बरोबर आहे.
ते मामा असे म्हणले तेव्हा ते आठवते म्हणजे असं.
हो हो. आता तुम्ही थोडक्यात मला त्यांच्या भाषणांविषयी काही अनुभव किंवा कुठे कुठे भाषणं तुम्ही ऐकली ते सांगाल का? आता तुम्ही त्यांच्या भेटींबद्दल सांगितलंच, पण काही विशेष भाषणांची काही आठवण आहे का?
सातारा साहित्य संमेलन भाषणांची आठवण, म्हणजे भाषणं मला तशी जास्त ऐकायला, मी पुण्यामध्ये नव्हतो, पुणेकरांना मुंबईच्या लोकांना आचार्यांची भाषणं भरपूर ऐकायला मिळाली. मी भाषणं ऐकता आचार्यांचं ऐकलं आहे, मुद्दाम सातारून एकदा आलो होतो पुण्याला, सवाई गंधर्वच्या पुतळ्यांचं उद्घाटन आचार्यांच्या हस्ते झालं, त्या दिवशी आत्रे बोलले, पु ल देशपांडे होते आणि भीमसेन, ती तिन्ही माझी दैवत त्याची तिथं होती. सवाई गंधर्वच्या पुतळ्यांचं उद्घाटन आचार्यांच्या हस्ते झालं, पण पहिली कॉमेंट्री पहिलं जे निरूप हे करतात ते पु ल देशपांड्यांना केलं, नंतर मग आत्रे आणि शेवटी भीमसेन जोशी यांचं गाणं होतं. पुलांचं भाषण झाल्यानंतर आत्रे बरोबर गेले, ते आत्रे म्हणले मी आज जास्त बोलणार नाहीये, कारण माझ्यानंतर भीमसेन जोशीच गाणं आहे, मला माहिती आहे तुम्ही सगळे गाण्यासाठी आहे, कारण सत्यनारायणाच्या प्रसादापेक्षा सत्यनारायणाच्या पोथीपेक्षा सत्यनारायणाच्या प्रसादाकडे लोकांचं लक्ष असतं, त्यामुळे असं आचार्यांचे आवाज केले. आणि सातारा साहित्य संमेलनामध्ये आचार्यांचं एक जाहीर भाषण सगळ्यांचं झालं, म्हणजे संत वाङ्मयावर साताराच्या गांधी मंदिर गांधी मैदानावर बऱ्याच लोकांची भाषण झाली, पण आचार्यांचं भाषण नेहमी शेवटी ठेवायचे. आचार्यांचं भाषण झालं की जवळजवळ 3/4 म्हणजे निम्मी मंडळ सभा मंडळ किंवा मैदान खाली होतं असं लोकांचा अनुभव होता, त्यामुळे त्यांनी आचार्यांचं भाषण मुद्दाम शेवटी ठेवतं आणि आचार्य विनोबा माळेंवर बोलले संत वाङ्मय. आणि आचार्य तेव्हा म्हणले ते की आपण मराठी लोक संतांचे उल्लेख नेहमी प्रेमाने, ज्ञानदेवाचा ज्ञानोबा तुकारामाचा तुकोबा, तसे मराठी वाङ्मय ज्ञानोबा तुकोबा आणि विनोबा असं म्हणल्यावर भरपूर लोक असेल ते माझ्या डोळ्यासमोर आहे. ही गोष्ट 62 साहित्य संमेलनातली आहे आणि बऱ्याच गोष्टी आचार्यांच्या आणि अशा जास्त भाषण मला ऐकायला मिळाली जे आहे तडवी एक.
आता तुम्ही जेव्हा हे प्रदर्शनाबद्दल सांगितलं की तुम्ही भारतात नाही भारताच्या बाहेर पण केली, तर माझ्या माहितीप्रमाणे तुमचं अमेरिकेत, लंडन आणि दुबईमध्ये झालं प्रदर्शन. तर आता असं प्रदर्शन भारताबाहेर भरवणं हे तसं थोडंसं कठीण काम असतं, कारण त्याच्यामध्ये बरेच गोष्टी असतात, प्रोसेसेस लाईक व्हिसा असतो, परत प्रवास असतो. तर याच्याबद्दल काही आठवणी किंवा किस्से आहेत का जेव्हा तुम्हाला प्रदर्शन बाहेर?
सगळ्याच्या भरपूर आठवणी आहेत, कारण गेले 60 वर्ष मी अत्रेमय जीवन आहे माझं. माझं पुराणी जसं सांगितलेलं आहे की प्रत्येक माणसाच्या जीविका आणि उपजीविका, तर माझी जीविका ही अत्रेय होती एका बाजूला, आणि उपजीविका ही स्टेट बँकेतली नोकरी होती. तर मी याशी दुसरं काही मला वेळ करायला जमलं नाही. अत्र्यांचं प्रेम आणि अत्र्यांचं स्मृती जागृत ठेवायची हेच माझं डोक्यात उद्देश होतं, माझं हे मिशन होतं माझं. हे अमेरिकेला जेव्हा प्रदर्शन भरलं तेव्हा मराठा गडी यशाचा धनी असे लेख सकाळमध्ये आला, मी तो वाचत होतो. तेव्हा बाल्टीमोर येथे साहित्य संमेलन हे बीएमएमचं अधिवेशन झालं, तेव्हा झाले काही यंदा त्यावर्षी जर 2 वर्षाचं अधिवेशन सॅनोजे कॅलिफोर्नियामध्ये भरणार होतं, तेव्हा माझ्या डोक्यात आलं की आपण प्रयत्न करावा. कारण माझा प्रयत्न करायचा मी अमेरिकेला जायचं माझी काही साधी गोष्टी नव्हती, पण म्हटलं पासपोर्ट तरी काढावा. लोक म्हणले जा घ्या जाऊ नको, पासपोर्ट काढायला काय हरकत नाहीये. मी पासपोर्ट काढला आणि सॅनोजेला जायची तयारी केली. पण अमेरिकेत जायचं म्हणजे, आणि मी तेव्हा नोकरी करत होतो, अमेरिकेत जायला पैशाची तरतूद करायची म्हणजे काय, पण शेवटी काय नाही, ओम भवती भिक्षांदी हे मला चांगलं माहिती होतं. त्यामुळे मी अनेकांची मनधारे केली, प्रत्येकांना भेटलो, माझे काही शेअर्स होते ते मिळले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांच्यामुळे मी करू शकलो ते अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनचे सुनील देशमुख हे मला पुण्यामध्ये आमचे बँकेतले एक माझे मित्र आहेत अजय मुळे म्हणून, यांच्या सहकार्याने भेटले. मी त्यांची ते मुंबईला चालले सकाळी आणि मी डेक्कन क्वीनला जाऊन त्यांना गाडीमध्ये भेट आणि त्यांना सांगितली माझी इच्छा आणि माझं त्यांना पॅम्पलेट वगैरे दिली आहे संदर्भात. पण त्यांनी मला थोडी आर्थिक सहाय्य केलं पहिल्यांदा, त्यामुळे मी अमेरिकेची एक बाकी तरतूद मी करतो आर्थिक. पण शेवटी बँकेतर्फे काही बँकेने आर्थिक मदत काही दिली नाही, पण माझी तिथं राहायची सोय एक आमच्या साहेबांनी तिथे केली मुख्य ते अमेरिकेत राहायचं. शिवाय राहायचं म्हणजे पैशाची काय, कारण सगळे लोक मला आर्थिक पाठिंबा देणारे थोडे होते, शाब्दिक पाठिंबा बऱ्याच लोकांनी दिला. पण माझे बँकेतले देवधर म्हणून माझे मित्र होते, त्यांनी मला पुरचंड खर्च करू नका, लागली तर करा, पण खिशाला उब राहू हे म्हणून त्यांनी मला 5,000 रुपये त्यावर दिले. ते मी त्यावर परत दिले त्यांना, कारण मी पण ते अमेरिकेत जायचं पैसे कमी करू नये यासारखे म्हणून त्यांनी मला ते मुद्दाम दिले, खिशाला उब म्हणून दिले. ते किंवा माझे सहस्त्रबुद्धे म्हणून मित्र होते बँकेमध्ये, त्यांनी मला प्रोत्साहन दिलं. आणि जयंत्र टिळकांकडे गेलो, म्हणजे तुमची राहायची मी सोय करीन, म्हणलं तेवढी केली तरी पुष्कळ झाली, भाडे खर्च मी कशी तरी जुळाजुळ करून केला होता. असे काही
तुमची तुमची जबरदस्त इच्छा असल्यामुळे तुम्हाला तो मार्ग निघाला असं
म्हणणार. म्हणजे काय म्हणतात ना माझ्यामध्ये, हे तुम्हाला जबरदस्त इच्छाच पाहिजे तर त्या गोष्टी होतात. म्हणजे अडचणी आल्या परंतु त्यातून जी आणि प्रथम मला व्हिसा मिळाला नाही अमेरिकेत जाताना, निराश झालो तुम्ही अक्षरशः. आणि परत आलो आणि मुलीला माझ्या अभि निम्मी बॅग बिग सगळं भरून तयार होतो प्रदर्शन साहित्य आम्ही, पण व्हिसा नाही म्हणल्यावर मग चेहरा टाकून मी सचिवालयाच्या बस स्टॉपवर बसलो होतो. आणि एकदा मी मग तिथं काय माझ्या मुलीला पुण्याला फोन केला की मला काय व्हिसा मिळालेला नाही की माझं बहुतेक रद्द होईल. तेव्हा तिथे मी ज्या बुथवर फोन करतो तिथे एक सरदारजी होता म्हातारा बसलेला, तर त्यांनी त्याला मराठी कळत होते. म्हटलं ते म्हणला तुम्हाला मुंबईत अमेरिकेचा व्हिसा फक्त एक माणूस देऊ शकेल. म्हणलं कोण? ते मला बाळासाहेब ठाकरे तुम्हाला देऊ शकतील, तर तुम्ही त्यांना भेटा. तर त्यांना भेटायचं म्हणजे काही साधी गोष्ट नव्हती. मी म्हटलं बहुतेक होणार नाही म्हणून मी आलो परत आलो. आणि रात्री मला घरी गेल्यानंतर झोप येत नव्हती की आज आता आपलं सगळं ओंफस झालं काही मिळणार नाही, नाराज झालो. पण 11 वाजता मला एकदम सणक आली म्हणून मी माझगावच्या नाक्यावर गेलो आणि अमेरिकेला ज्या प्रदर्शनाचे बाई मॅडम होत्या त्यांना फोन केला. म्हटलं माझं काही येणं अमेरिकेला शक्य नाहीये, तर म्हणलं मला व्हिसा मिळालेला नाहीये. मग त्यांनी काय केलं, ते सुहास पाटील म्हणून अमेरिकेमध्ये जे उद्योगपती होते आणि या संमेलनाचे सर्वे सर्व होते त्यावेळा, त्यांनी मुंबईच्या अमेरिकन वकिलातीला फॅक्स पाठवून दिला की आचार्य अत्रे नावाचे हे आहे, हे महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठं मानव आहे आणि त्यांचं प्रदर्शन आहे, तर यांना व्हिसा द्यावं असं त्यांनी कळलं. त्यावर मग मी शांत झालो झोपलो. आणि दुसऱ्या दिवशी मी मातोश्रीवर बाळासाहेबांना भेटायला गेलो होतो, पण तिथं माझ्याकडे काही अपॉइंटमेंट नव्हती काही नाही. मला तिथं गेलो म्हटलं प्रयत्न करून बघायचं म्हणून मी गेलो होतो. मला काही आतमध्ये अपॉइंटमेंट नसते सोडले नाही. पण नंतर मी नंतर मला असं मी व्हिसा घ्यायचा आणि जेव्हा मला व्हिसा मिळाला तेव्हा मी पहिल्यांदा शिरीष पैन फोन करून सांगितलं की तुमच्या पप्पांना घेऊन मी अमेरिकेला जात आहे. कारण आता सगळं जग हिंदू झाले होते पण अमेरिकेला गेले नव्हते. तेव्हा मला मग आनंदरा पारावर उरला नाही म्हणतात ना, म्हणजे आल्यानंतर मला व्हिसा मिळणं इतकं समाधान झालं. यात्रेने घेऊन माझी जी इच्छा होती आणि याच्यासाठी केला होता आत्ता तो पूर्ण होणार अशी मला खात्री पटल्यानंतर मी खुश झालो. हे अमेरिकेचे आणि अमेरिकेच्या याच्यामध्ये बरेच लोकांनी भेट दिली. त्यामध्ये डॉक्टर नारळीकर माझ्या याला आले होते, सुधीर गाडगे आले होते आणि व्ही शांताराम यांची कन्या राजेश्री त्या पण तिच्या शेजारी माझ्या शेजारीच त्यांचा स्टावला एक होता त्याही भेट दिल्या आणि बरेच मराठी लोकांनी आले. मुख्य म्हणजे सासवडची एक बाहेर वाशिन तिथं आली होती, तिने हे सगळे करेचं पाणी करा नदीचं चित्र आणि आत्र्यांविषयी तिला एकदम भरून आलं. असे पुष्कळ लोक येऊन गेले.
बरोबर बरोबर. नाही तुम्ही खूप छान बोलताय.
पण लंडनला जेव्हा प्रदर्शन झालं.
नाही नाही आपण आता पुढचा प्रश्न मी तुम्हाला तुमच्या लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स बद्दल विचारतीये की तुमच्या या सगळ्या कार्याची नोंद घेतली गेली लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये, त्याच्याबद्दल काही सांगाल का?
2009 मध्ये लिम्का रेकॉर्ड मध्ये पहिलं माझं नाव नोंदवलं. कारण तेव्हा मी 30 प्रदर्शनी केली आणि एकाच माणसाची साहित्यिकाची प्रदर्शन केली याबद्दल लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड ची माझी नोंद घेतली होती. त्याच्याबद्दल सगळीकडे माझे बरेच आमच्या मित्रांनी बँकेतर्फे वगैरे सत्कार केले. कारण असा पहिला प्रयोग केला होता की एकाच साहित्यिक एकाच लेखकाची एवढी प्रदर्शन 30 प्रदर्शन मी केली होती त्याबद्दल झालं. नंतर 1916 मध्ये 42 प्रदर्शन केली त्याच्याबद्दल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड ची माझी नोंद घेतली होती. आणि नंतर मी गिनीज साठी प्रयत्न केला होता पण गिनीज मला त्याचं नुसतं दप्तरी नोंद केली म्हणजे रेकॉर्ड केलं आहे पण त्यांच्याकडे अशी स्कीम नसल्यामुळे जेव्हा जेव्हा हे सुरू होईल तेव्हा आम्ही तुमचं आयुष्य अवश्य विचार करू म्हणून त्यांनी मला कळवलं होतं आणि त्याचं पत्र माझ्याकडे आले.
खूपच आता माझी इच्छा आहे प्रदर्शन 50 झाली
एशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये.
आणि मला तुम्ही आधी गप्पा मारताना हे पण सांगितलं की तुम्ही हल्लीच पंतप्रधान नरेंद्र मोदींना पण पत्र लिहिलंय. ही सगळी गोष्ट खूप कौतुकाची आहे, नक्कीच नोंद घेण्यासारखी आहे.
पण माझे एक मित्र मला म्हणले तुम्ही हे सगळं नरेंद्र मोदींना का नाही कळवत आणि म्हणलं हे कळ म्हणून मी येताना ठीक आहे म्हटलं म्हणून मी ते नरेंद्र मोदींना कळवलं. कारण ते मन की बात मध्ये वगैरे किंवा अशा देशातील सगळ्या लोकांच्याकडे त्यांचं लक्ष असतं काही वैशिष्ट्यपूर्ण असे करणारे असतील ना त्यांचा ते उल्लेख करता त्यांनी करावा असं म्हणून नाहीये पण त्यांना कळू शकेल की काय माणसं करू शकतात एवढ्यासाठी म्हणून.
तुमच्या बोलण्यातून आताच्या सगळ्या उत्तरातनं जाणवतंय की तुम्हाला तुमच्या बँकेतील जे तुमचे सह अधिकारी होते सह काम करणारे होते त्या सगळ्यांचा फार म्हणजे काय म्हणतात त्याला सहकार्य होतं, त्यांचा प्रतिसाद खूप चांगला होता हे मला तुमच्या बोलण्यातनं जाणवलंय. आता तुमच्या ह्या ज्या तुमचा जो हा काही आगळा वेगळा छंद आहे त्याच्या काय भावी योजना आहेत? म्हणजे आता जे तुमच्याकडे सध्या साहित्य आहे त्याचं तुम्ही काय करायचं ठरवताय, पुढचं काय आहे म्हणजे त्याचं, किंवा पुढे काही अजून किती कुठे आणि कशी प्रदर्शनं भरवायची आहेत?
आता नुकतं मला माझी 75 संपूर्ण माझी आता आयुष्याची 4th-5th सुरू झालेली आहे त्यामुळे तब्येतीने साथ दिली तर माझी आणखी करायची इच्छा आहे. आता मी आतापर्यंत 46 केली आहे. माझी अशी जी कमीत कमी आणखी 4 करावीत आणि 50 प्रदर्शन तरी आत्र्यांची व्हावीत अशी इच्छा आहे. त्या दृष्टीने मी प्रयत्न करतोय पण या कोरोनामुळे काही जमलेलं नाहीये. पण 2 वर्षापूर्वी पुण्याच्या पत्रकार संघामध्ये प्रदर्शन चांगलं झालं तर लोकांचा प्रतिसाद मिळतोय पण या कोविडच्या मुळे काही होऊ शकलेलं नाहीये. आणि माझी अशी इच्छा आहे जिथं मराठी माणूस आहे आता किंवा मुख्य म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये पण करायची इच्छा होती पण आज या तुमच्या निमित्ताने मला जाहीरपणे सांगावं असं वाटते. त्यांचे नेहमी सिडनीचं किंवा मराठी लोकांचे वृत्त पेपर मध्ये मी वाचतो कुठं कुठं ऍक्टिव्हिटी काय काय चालल्यात. तर आत्र्यानं ओळखणारे लोक आहेत त्यांना तरी आनंद द्यावा. ऑस्ट्रेलियामध्ये करायची इच्छा आहे
आपल्या
शाळातून मुलांसाठी.
हो आता हे कोरोनाचं सगळं संपतच आलेलं आहे म्हणजे संपलंच आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि जेव्हा आता हे फ्लाईट चालू होतील तेव्हा नक्की आपण प्रदर्शनाची सिडनीमध्ये आणि
आणखी एक अशी इच्छा आहे की असे माझी एक जम्बो प्रदर्शन करावाची इच्छा आहे. कारण जसं एखादा व्याख्यान मला किंवा एखादा भागवत सप्ताह 8-8 दिवस चालतो तसं एक मोठं अत्र्यांचं प्रदर्शन करावं. आणि ही आयडिया मी माझी शिरीष पैनात बोलून दाखवली, त्यांनाही त्यांनाही अति आवडत की अत्रे एक अत्रेंचं प्रदर्शन 10x12 किंवा 14x16 असल्या हॉलमध्ये ते मैदानाचं व्हायला. आणि माझी अशी इच्छा आहे एखाद्या मैदानात एक जम्बो प्रदर्शन करावं. एक दिवस पत्रकार अत्रे, एक दिवस नाटककार अत्रे, एक दिवस लेखक अत्रे, एक दिवस संपादक अत्रे, असे जेवढ्या अत्र्यांचे एका अत्र्यांमध्ये 16 का 12 अत्रे आहेत असं म्हणतात, तर त्यांचे जे काही आहेत तसेच सगळे आणि ते सोडत तेवढं सगळं साहित्य माझ्याकडे आहे अशी माझी. पण आता आजकालच्या लोकांना अत्र्यांबद्दल नाहीये,
बरोबर,
म्हणून त्यांच्यासाठी माझी करायची इच्छा आहे.
खूप खूप जबरदस्त इच्छा आहे आणि ती इच्छा पूर्ण हो, कारण बरोबर तुम्ही म्हणताय ते आजच्या पिढीला आचार्य अत्रे तितकेसे माहीत नाहीये. तर तुम्ही आतापर्यंत हा जो काही तुमचा आगळा वेगळा छंद जोपासलाय आणि इतकं सगळं साहित्य तुम्ही जमा केलंय, तर आपल्या पुढच्या पिढीला हे माहीत व्हावं याच्यासाठी प्रयत्न करायलाच हवेत. आणि तुमची जी मनापासूनची इच्छा आहे ती पूर्ण हो. काका तुम्ही खूप भरभरून बोलात. आता कार्यक्रमाची वेळ खरं तर संपत आली आहे. मला अजूनही तुमच्याशी गप्पा मारायला आवडतील, पण कार्यक्रमाची बोला बोला.
कारण काय अत्रे आता अत्र्यांविषयी मी अत्रे म्हणजे असं अत्र्याने मी 2 मिनिटं बोलतो का अत्र्यांविषयी मी 2 शब्द सांगतो. अत्र्याने एका बालगंधर्वांच्या भाषणामध्ये असं म्हणलं होतं की बालगंधर्व हा ऐकण्याचा बोलण्याचा विषय नसून ऐकण्याचा विषय आहे म्हणजे बालगंधर्वांचं गाणं. पण प्रत्यक्षामध्ये आचार्य अत्रे हा माणूस प्रल्हाद केशव अत्रे BA BT TD लंद हा महाराष्ट्रामध्ये ऐकण्याचा बोलण्याचा लिहिण्याचा आणि वाचण्याचा विषय आहे. अत्रे असं नेहमी म्हणत आमची गोष्ट 10,000 वर्ष झालेली नाहीये, तर असा 10,000 वर्ष असाही माणूस झालेला नाही आणि होणारही नाहीये. आणि तो सर्वसामान्य माणसापैकीच असणार. अत्रे म्हणत प्रत्येक माणसाकडं की प्रत्येक माणूस हा सद्गुण आणि दुर्गुण यांचा गाठोडा असतो, त्यामुळे तेही काही नाही. कोणत्या एखादा माणूस संपूर्ण सद्गुणी असून का नाही, काही ते हे असणार त्याच्याकडे वैगुण्य, पण त्यामुळे तो काही माणूस संपूर्ण हे होत नाही. अनंतिका म्हणून आनंद काणेकरांनी लिहिले की अत्रे म्हणजे एक हिमालय मराठी महिन्यातला, आणि हिमालयात ते पॅकेज डील आहे आणि हिमालयाची नुसतीच तुम्हाला शिखर पाहिजेत आणि दऱ्या नकोत असं होणार नाही, हे संपूर्ण मिळून अत्रे अत्रे म्हणजे हिमालय. आणि मगाशी जसं म्हणलं तर अत्रे म्हणजे कोण, ते मात्रे म्हणजे मुंबईचा सासवडचा सुरवंट, पुण्याचं फुलपाखरू आणि मुंबईचा राजवंश.
खरंच खरं ते तुमचं बोललेलं मला खूप आवडलंय हे वाक्य अत्र्यांबद्दलचं.
अत्र्यांविषयी आणखी सांगावं थोडं कमीच आहे किती.
बरोबर, पण तुम्ही खूप मनापासून बोललात. तुमचं प्रेम, तुमची निष्ठा, अत्रे प्रेम खूप खूप जाणवत. आकाशवाणीच्या श्रोत्यांकडनं आणि सिडनी वासियांकडनं मी तुमचे मनापासून धन्यवाद मानते. थँक्यू.
आणि 1 मिनिट मला मी सिडनी आकाशवाणी राहुल कुलकर्णी आणि प्रीती पत्की यांचे विशेष आभार मानतो, कारण तुमच्यामुळे मला हे माझ्या या लाग मोलाई ठेवे मोहराचं नवीन एक पीस बसलेलं आहे.
मला खूप
आनंद आहे आणि या वडिलांचे मला आठवण्याची अत्र्यांची तर होतीच नेहमी, पण एवढा असा माणूस महाराष्ट्रात झाला आणि त्याचं ही अत्रे नावाची पालखी निघाली, त्या पालखीचं भोवी व्हायचं भाग्य मला लाभलं याचा माझा आनंद आहे.
नक्की नक्की, धन्यवाद काका.
धन्यवाद.
श्रोते हो, कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे व्यावसायिक प्रायोजक होते सेंट्रल को स्पेस कंट्रोल, आयका टेक्नॉलॉजीज आणि सिद्धिक कन्व्हेन्सिंग. त्यांच्या आर्थिक सहाय्याबद्दल आकाशवाणी सिडनीकडून त्यांचे मनपूर्वक आभार. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे तांत्रिक सहाय्य केले होते अतुल जमदाडे यांनी, त्यांचेही मनपूर्वक आभार. आमचा रविवारचा कार्यक्रम ऐकायला विसरू नका आणि आम्हाला आजच्या कार्यक्रमाबद्दलच्या प्रतिक्रियाही जरूर कळवा. धन्यवाद.
उगवला चंद्र पुनवेता. चंद्र पुनवेता
चंद्र पुनवेता उगवला चंद्र